पूजनीय स्वामीजींचं आगमन होत आहे. पूजनीय स्वामीजींचं आगमन झालंय. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींना हार अर्पण करूया. मंडळातर्फे माऊलींच्या प्रतिमेला हार अर्पण सद्भक्त माधवराव साखरदांडे करतील. माधवराव आपल्या मंडळाच्या कार्यालयीन कामामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतात. आपण सर्वजण जेव्हा शिबिरात जातो तेव्हा माधवरावांच्याकडे आपण आपलं नाव नोंदवत असतो. अतिशय निर्लसपणे वर्षानुवर्ष माधवराव केंद्रात येत आहेत. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला मी सर्व साधक बंधू भगिनींचे संत सज्जनांचे मी अनिरुद्ध देशमुख मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। परमपूजनीय अनंतराव आठवले रचित ज्ञानेश्वर स्तवन आता आपण सद्भक्त प्रणव भवाळकर यांच्याकडून ऐकणार आहोत।
सद्गुरुं सच्चिदानन्दम् केवलं करुणाकरम् ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञान एवं पुनः पुनः निर्मलं सदयं शान्तम् प्रणताखिलमङ्गलम् ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आविर्भूतो हरिः साक्षात् पावने गौतमीतटे रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः प्रसन्नं परमोदारं वरदं सुस्मितारनम् आनन्दिवल्लभं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः बुद्धिनद्याक्षरकारं प्रग्रहं चित्तवाजिनः पापतापहरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः हे तात भवतैवोक्तं शिशोर्माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे बुद्धे स्थैर्यं सदा
साधू संतांचे होता स्मरण घेतातयांचे मनोमय दर्शन लाभतातयांचे सन्निधान सहजे मन प्रसन्न होय। माऊलींच्या स्मरणाने आपलं अंतःकरण अतिशय प्रसन्न असं झालेलं आहे। गेल्या परवाच्या रविवारपासून सुरू झालेल्या पारायण संबंधीच्या आपल्या सायंकालीन सत्रामध्ये आपण ज्ञानेश्वरीमध्ये आलेले काही प्रमुख विषय त्यांचा चिंतन त्यांचा अभ्यास करतो आहोत। कर्म भक्ती ध्यान आणि ज्ञान याच्यावर आपण याच्यामध्ये काही अभ्यासपूर्ण असं चिंतन ऐकणार आहोत। आपल्यापैकी बहुतांशी मंडळी ही स्वामी माधवनाथ किंवा स्वामी मकरंदनाथ यांची कृपांकित आहेत। आपल्याला स्वामीजींच्याकडनं काय मिळालं असा आपण जर का विचार केला तर मुख्यतः दोन गोष्टी मिळाल्या। एक म्हणजे ज्ञानेश्वरी या जगद्वंद्य ग्रंथातला आनंद चाखायला मिळाला।
स्वामीजींकडे आलो नसतो तर आपल्याला हा एक ग्रंथ एक मोठा एक वजन ठेवण्याचा ग्रंथ एवढंच आपल्या ज्याला माहीत झालं असता. पण स्वामीजींच्यामुळे आपल्याला या ग्रंथातली गोडी त्यांनी हाताला धरून चाखवली. आणि दुसरं महत्वाचं दान स्वामीजींनी आपल्याला दिलं ते म्हणजे आपल्याला ध्यानाला बसायला शिकवलं, ध्यानाची गोडी पण चाखवली. अनेक ठिकाणी अनेक संप्रदायांमध्ये ध्यान हे शिकवलं जातं. हल्लीच्या भाषेत योगा, मेडिटेशन असं अनेक कोर्सेस हे सगळीकडे चाललेले असतात. पण ह्या सर्व कोर्सेसमध्ये ध्यानाची प्रोसेस नुसती क्रिया ही दाखवली जाते पण ती जी गोडी आहे ती गोडी कोणी क्वचितच कुठे दाखवायला मिळत असेल. जसं मला पूर्वी आठवतंय की स्वामीजींच्याकडे ते शिवमुनीजी आले होते आणि स्वामीजींच्या समवेत काही साधिका उन्मनावस्थेत गेल्या होत्या. हे बघून शिवमुनीजी स्तिमित झाले आणि स्वामीजींना म्हणायला लागले की ये मुझे देना, ये मुझे देना. म्हणून हा ध्यानातला आनंद दुसऱ्याला दाखवायला एक विलक्षण सांप्रदायिक शक्ती त्या सत्पुरुषाच्या मागे उभी असते आणि असं क्वचितच कोणी देऊ शकतो. आणि ते आपल्याला स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ ही उदार हस्तानी हे आपल्यावर उधळत आहेत. बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदो देतू असे सहस्तरुणी देतू सर्वस्व आपुले. स्वामीजींच्या ध्यानाला आधार होता तो म्हणजे ज्ञानेश्वरीचा. म्हणूनच आज आपण ज्ञानेश्वरीतल्या ध्यानयोगाचा थोडासा अभ्यास करणार आहोत. ध्यानयोगाला ध्यान साधनेला श्री ज्ञानेश्वरीत अनन्य साधारण महत्व आहे. जिथे जिथे साधना सांगायची वेळ आली तेव्हा माऊलींनी ध्यान साधनेचा मोठा गौरवपूर्ण असा उल्लेख केलेला दिसतो. ही साधना प्रगट करत असताना माऊलींनी आपल्या संप्रदायातील जे एक जी दुसरी ब्रँच असे स्वामीजी म्हणायचे की कानिफनाथ, अडभंगीनाथ इत्यादी हठयोगी जे पूर्वसुरी होते त्यांना स्मरून सुद्धा कुंडलिनी योगावर एक विस्तृत रसपूर्ण असं भाष्य केलं. तसंच तेव्हापासून पण आत्ताच्या काही विशेष अशी प्रचलित असलेली राजयोगाची म्हणजे सोहम साधनेची जी साधना आहे त्याच्यावर पण अतिशय चपखल असं माऊलींनी भाष्य केलं आहे. विविध साधन मार्गात ज्ञानेश्वर महाराजांना ध्यान हे विशेष भावलं आणि म्हणूनच त्यांनी त्याला पंथराज असं नाव दिलं. अर्जुना हा अवधारी पंथराजू तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गीचा कापडी महेश वाजुनी. या मार्गावरून चालायची गोडी लागली की साधक जणू आपली तहानभूक विसरतो. म्हणजेच काय की जे जीवन आपण फक्त तहानभुगेचा विचार करत त्याच्या भोवती गुंफून जे चालत असतं आता त्याची दृष्टी याच्या पलीकडे उंचच उंच जायला लागते. कारण ह्या ध्यान मार्गावरनं जाताना प्रत्येक पावलापावलाला त्याला मोक्षाची शांतीची किरण स्पर्श करायला लागतात आणि तेच सुख त्याला निश्चळपणे पुढे चालायला प्रवृत्त करतं. जे इथं उंचावले नि पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुले नि सुरवाडे उडोई ऐसा. ज्ञानोबांनी हा ध्यानयोगाचा आवाका काही ठिकाणी अगदी नेमका आणि थोडक्यात सांगितला आहे. एका ठिकाणी ते म्हणतात तरी मना या बाहेरीलीकडे याव्याची सावया सवे मोडे हे हृदयाच्या डोळी बुडे तैसे कीजे. हे मन जे सारखं बाहेर येत असतं ते हृदयात खोल बुडेल असं करायचं आणि बाहेर याची सवय मोडायला बाहेर मात्र अतिशय संयमित जीवन जगणं आवश्यक आहे. स्वामीजी म्हणायचे की मनात आलं की चालले भेळ मिसळ खायला. तसं आता करता येणार नाही. सारखं सिनेमाच्या दारात तिकीट काढायला उभं राहता येणार नाही. रात्रभर सवाई निंद्रावर जाता येणार नाही. नाहीतर ध्यान होणार नाही म्हणायचे. जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तर खुशाल करा. तरी सहजे मन कोंडिले हृदयीचे असेल उगेले. किंवा एका ठिकाणी म्हणतात अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जी मग स्थिरावनी तिही ती शिजाले. असा खोल तळ गाठायला मार्ग कोणता तर सर्व देह वाणी मन असं संयमित करून मगच ध्यानात प्रवेश करायचा. ऐसे नि देह वाचा मानस हे जिणोनी बाह्य प्रदेश जिंकायचे आकळले आकाश ध्यानाचे तेणे. ध्यानाची एक उंच उंच अशी व्याख्या ज्ञानोबा 18व्या अध्यायात करतात. ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा। ध्येय जो परमात्मा जो आपल्याला प्राप्तव्य आहे तो मी आहे हा भाव ध्यानाच्या वृत्तीमध्ये दृढ धरून ध्याता म्हणजे ध्यान करणारा हा स्वतःच स्वतःला पाहतो। हे ध्यान किती वेळ करायचं तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिही एक रूपता होय तव पंडुसुता की जय जेगा। ध्यान ध्याता म्हणजे ध्यान करणारा जे आपण जीव, ध्यान म्हणजे जी क्रिया आणि ध्येय जो परमात्मा हे जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत ध्यानाला बसायचं म्हणजे खरं म्हटलं तर उठायचं नाही। हा ध्यानयोग मात्र माऊलींनी 6व्या अध्यायात अतिशय विस्तारपूर्वक असं वर्णन केलं आहे। तिथे एक असा श्लोक येतो की साधकाने ध्यानाच्या आधी मन एकाग्र करून इंद्रिय आवरून आत्मशुद्धीकरता योगाचं आचरण करायचं। तत्र एकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्वासने युंजाद योकम आत्मविशुद्धये असं एकाग्र करून इंद्रियावरून बसायचं। इथे मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानयोगाला एक अतिशय मधुर असं गुरुभक्तीचं वळण दिलेलं आहे। हे मन एकाग्र करा म्हणलं की असं होणार नाही म्हणून मोठ्या भक्तिभावाने सद्गुरु स्मरण करायला सांगितलं आणि हे सद्गुरु स्मरण इतकं एकवटून सात्विक भाव एकवटून शरणागत भावाने करायचं की मनाचा जो कठीणपणा हा सगळा विरून जाईल, सात्विक भावाने सर्व अंतर्बाह्य भरून जाऊ, अहंकार ताठरपणा नाहीसा होईल आणि मग असं भावमय अंतःकरण घेऊनच ध्यानाला बसायचं। 5वा अध्याय संपता संपता भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगणारे एक दोन श्लोक फार विलक्षण असे श्लोक आलेले आहेत। स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवः प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यते इंद्रिय मुनो बुद्धिर् मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यस्सदा मुक्त एव सा। 6व्या अध्याय एवढा मोठा असा ध्यानाचा अध्याय सांगायच्या आधी दोन शब्दात म्हणजे जसा एक मोठा बडा ख्याल जसे गातात दीड दोन तास एकच ख्याल आणि जणू एक 3.5 मिनिटात परत एक नेमकं तसंच जो एक्सपर्ट जो गाणारा असतो बरोबर तेवढंच 3.5 मिनिटात तो गाऊन दाखवतो तसं इथे जणू थोडक्या या दोन श्लोकात अशी एक ध्यानाची संपूर्ण अशी प्रक्रिया सांगितलेली आहे। याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार विलक्षण अशा ओव्या लिहिलेल्या आहेत। याच्यावर आज आपण एक परिसंवाद घेणार आहोत ऐकणार आहोत। त्याच्यामध्ये भाग घेणार आहे सद्भक्त सुनील वाघ जो NCL मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि पुस्तक विक्री म्हणलं की आपल्याला सुनीलची नेहमी आठवण येते। नंतर सद्भक्त गिरीश फाटक हा एक सिक्स सिग्मा कन्सल्टंट आणि हा पण केंद्राच्या कामात अतिशय झोकून देऊन करत असतो आणि डॉक्टर प्रिया धर्माधिकारी ही आयुर्वेदिक व्यवसाय करते आणि ही पण केंद्रामध्ये अतिशय नियमित असते। या तिघही अतिशय सुविद्य अशा साधकांच्याकडनं आता आपण या ओव्यांच्यावर परिसंवाद ऐकणार आहोत।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांपर्यंत अखंडितपणे चालत आलेल्या अतिप्राचीन अशा आपल्या नाथ संप्रदायाची मुख्य साधना म्हणजे सोहम ध्यान साधना। आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील ध्यानयोगाचा अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याचदा ध्यान म्हणजे काहीतरी गूढ अनाकलनीय आहे असं सर्वसाधारण लोकांना वाटत असतं। वस्तुतः ध्यानामध्ये गूढ किंवा अनाकलनीय असं काही नाही। सद्गुरूंनी सांगितलेल्या शास्त्रशुद्ध मार्गाने प्रयत्नपूर्वक आपल्या मनाचे अमन करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याचा अभ्यास करणे म्हणजे ध्यान। अमन म्हणजे मनच नाही अशी स्थिती। आपल्याला जर सर्वात त्रासदायक काय असं तर आपलं मन असतं, पण मनाच्या अमन अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या स्वरूप स्थितीची ओळख होत असते, आपले शुद्ध आत्मस्वरूप आपल्या प्रत्ययाला येत असतं. आता हे जे ध्यान आहे याची काही पूर्वतयारी आहे? हे ध्यान काही असं एकदम डोळे मिटले आणि ध्यान लागलं असं होऊ शकत नाही. त्याची एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, ती आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण ध्यानाची पूर्वतयारी काय आहे हे बघणार आहोत. ज्ञानेश्वरीतले जे श्लोक आहेत, ज्या ओळ्या आहेत, जेथे स्मरतेनी आदरे सभाय सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे, विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ह्या ओळ्यांच्या आधारे आपण ध्यानाची पूर्वतयारी प्रथम पाहणार आहोत. ध्यानाला बसण्यासाठी ध्यान मंदिरासारखं पवित्र ठिकाण असेल तर फारच उत्तम. नाहीतर आपलं घर की ज्या घरामधला अशी एखादी जागा की जिथे रेडिओ टीव्हीचे आवाज आपल्या कानावर येत नाही, अशा जागी बसून ध्यान करावं. समोर सद्गुरूंची प्रतिमा असावी आणि देह मन बुद्धीने आपण थकून गेलेले नसावे. आपल्या मनावर शरीरावर निद्रेचा प्रभाव नसावा. थोडक्यात काय तर आपण झोप होऊन ताजेतवाने झालेले असावे. आणि ध्यानाला बसण्यापूर्वी आपण ध्यान करणार आहोत व ध्यान करणं आपल्या अत्यंत हिताचं आहे असा एक श्रद्धापूर्वक निश्चय करावा. बुद्धीने देखील ध्यानाला अनुकूल अशाच विषयाचं चिंतन करावं. ध्यान हे भगवत स्वरूप होण्याचं अतिशय शास्त्रशुद्ध साधन आहे. सद्गुरू आपल्याला अनुग्रह देतात आणि त्यावेळी सांगतात, देह मन बुद्धी म्हणजे तू नव्हेस, तू त्यांचा साक्षी द्रष्टा अधिष्ठानभूत असा आहे. तू शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा आहेस. देह मन बुद्धी ही तुला दिलेली इन्स्ट्रुमेंट्स आहेत, साधनं आहेत. जसं एखाद्या कारागिराला हत्यारांची गरज असते काम करण्यासाठी, तसं शुद्ध जाणीव स्वरूप अशा तुला देह मन बुद्धीची गरज आहे. मात्र देह मन बुद्धी म्हणजे मी असं तू स्वतःला समजू नकोस. तू त्याच्याही पलीकडचा सच्चिदानंद रूप असा आहेस. सत म्हणजे जन्म मरण रहित, सदैव असणारा, कधी जाणारा नाही. चित म्हणजे ज्ञानमय, जाणीवमय. आणि आनंद रूप म्हणजे शांत स्वरूप, आनंद स्वरूप असा आत्मा आहेस असं ते आपल्याला सांगतात. आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला ध्यानामध्ये येत असतो. आपण कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण ध्यानामध्ये करत असतो. थोडक्यात सांगायचं, ध्यान म्हणजे साक्षित्वाचा अभ्यास, ध्यान म्हणजे मनरहित स्थिती, अंततः ध्यान म्हणजे परमात्म्याशी एकरूपता. पण केवळ ध्यानासाठी बसला, साक्षित्व साधलं आणि मनाची निस्तरंग अवस्था प्राप्त झाली, इतकं ते सोपं पण नाहीये. त्यासाठी काही पूर्वतयारी पाहिजे, शरीराची आणि मनाची सुद्धा. नाहीतर आपल्याला माहितीये की ध्यानाला आपण बसतो आणि एका पाठोपाठ एक विचार यायला लागतात. डोळे मिटून बसलेलो असतो आपण, पण डोळे उघडे असताना सुद्धा येणार नाहीत इतके विचार डोळे मिटल्यावर यायला लागतात. म्हणून आपल्याला मनाची, मनाला वळवायला पाहिजे, त्याची काहीतरी प्राथमिक तयारी करायला पाहिजे. ध्यानकाळी मन प्रसन्न असावं. आपण करत असलेल्या किंवा केलेल्या अहंकारपूर्वक कर्मांचे विचार किंवा त्या कर्मामुळे येणारं मनाचं काठिण्य तसं आपल्या मनाला नसावं. आपलं मन ताठर झालेलं नसावं विकारांमुळे. हा अहंभाव जावा, काठिण्य नाहीसे व्हावे आणि मनाची विस्कटलेली घडी बसावी. यासाठी काय करावं ध्यानाच्या आसनावर बसल्यावर? हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरू स्मरण अनुभवीजे. म्हणजे ध्यानाला बसताना सुरुवातीला आपण सद्गुरूंचे महान भागवतांचे स्मरण करतो. गुरु परंपरेचे श्लोक म्हणावेत. बाहेर इतस्तता विखुरलेले मन त्या गुरु परंपरेचे जे आपण श्लोक म्हणतो त्याच्यावर एकाग्र झालेले असावेत. आणि या सगळ्या म्हणण्याचा उद्देश अंतःकरणात भाव जागृत व्हावे असा असावं. नाहीतर बऱ्याचदा कसं होतं की घाईघाईने आपण काही गडबड करायला गेलो ध्यानाची, तर आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ असं म्हणतो आणि ओम तत्वम सोहम सहापर्यंत आपण कधी येऊन पोचतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही आणि मग लक्षात येतं, अरे सगळे श्लोक म्हणून झाले. पण हे काही ध्यानासाठी उपयोगी नाही. अतिशय सावकाश त्या श्लोकांच्या अर्थावर लक्ष देऊन एकाग्र चित्ताने आणि भाव जागृत होईल अशा पद्धतीने ते म्हणायचं आहे. अत्यंत शरणागत भाव ठेवून सद्गुरू स्मरण करीत असताना सद्गुरू आपल्यासमोर विराजमान आहेत आणि आपल्याला ते कृपा आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीने त्यांच्या चरणी लीन व्हावं. त्यांचं जे आपल्यावर निरपेक्ष प्रेम आहे, त्यांची दया करुणा स्नेह त्यांचे कृपा आशीर्वाद हे मनोमन आठवावे आणि त्यांचं ब्रह्मानंदात निमग्न असलेलं रूप पण आठवावं. केवळ परमात्माच सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला भेटला या विचाराने, या दिव्य विचाराने आपलं चित्त प्रसन्न होतं. आणि मी देखील आता परमात्मा स्वरूपच होणार आहे त्यांच्या कृपेने हा विश्वास अंतःकरणात दृढ होतो. त्यांचा उपदेश आठवावा. अनुग्रहाच्या वेळी त्यांनी जो उपदेश आपल्याला केला तो आता देखील आपण त्यांच्या मुखातूनच ऐकत आहोत अशा पद्धतीने तो आठवावा. केवळ सद्गुरूंमुळेच सर्व विद्यांचा राजा असणारी अध्यात्मविद्या आपल्याला प्राप्त होत आहे ह्या विचाराने आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड कृतज्ञता निर्माण झालेली असते. ती आपण ध्यानाच्या प्रारंभी व्यक्त करत असतो. तसं तर वेगवेगळ्या मार्गाने आपण सद्गुरू स्मरण करू शकतो. उद्देश हाच की आपल्या मनाचं काठिण्य जावं. आपण मानसपूजा करू शकतो. मानसपूजा म्हणजे सद्गुरूंची मनोमन केलेली पूजा. सद्गुरू आपल्यासमोर विराजमान आहेत आणि अतिशय प्रेमळ नजरेने आपल्याकडे पाहतायत. अशी नजर की ज्याचं वर्णन शब्दात नाही करता येणार. ते आपल्या अंतःकरणाचा तळ गाठणारी ती नजर आहे. त्यांच्या डोळ्यातून अमृताची वृष्टी होते आहे आणि अतिशय भाव भरल्या अंतःकरणानं उंची आणि मौल्यवान पूजा साहित्य वापरून मी सद्गुरूंची पूजा करतोय आणि माझी ही पूजा बघून सद्गुरू प्रसन्न झालेले आहेत. दोन्ही भाऊ उभारून मला आशीर्वाद देत आहेत आणि हे सगळा भाव माझ्या अंतःकरणात इतके दाटून आलेत की माझं मन न कळत त्या विचारात जे रुतलेलं आहे ते तिथून हलके हलके वर चिदाकाशात जात आहे. अशी कल्पना करून मानसपूजा करावी. तर कधी असा भाव मनात आणावा, गुरु कृपा स्नेह समिली मी होऊन मासोळी, गुरु कृपेचा स्नेहरूपी उदकात मी मासोळी झालेलो आहे. जशी मासोळी पाण्यामध्ये अतिशय चारी बाजूनी पाणी वेढलेलं असतं आणि ती मजे तिकडे तिकडे पोहत असते, तसं गुरु कृपेमध्ये मी दूर देऊन बसलेलो आहे आणि मोठ्या आनंदाने आता ध्यानाला बसणार आहे. तर कधी अशी कल्पना करावी की मी म्हणजे नुकतंच जन्मलेलं, ज्याला धड दिसत नाही, उडता येत नाही, असं आजान सर्वस्वी पक्षिणीवर अवलंबून असलेलं, मातेवर अवलंबून असणारं एक पिल्लू आहे आणि माता म्हणजे पक्षिणी तिच्या चोचीतनं चारा घेऊन येते आणि मला भरवते आहे, बोधाचा चारा देते आणि ती पक्षिणी म्हणजे गुरुमावली आहे आपली. अशा पद्धतीने विचार करून अशा पद्धतीने आपण आपले भाव जागृत करावे. असं चिंतन केलं तर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि या अष्टसात्विक भावांचं वैशिष्ट्य असं आहे की जस जसे हे भाव वाढत जातील तस तसं आपलं मन मृदू कोमल होत जातं. अहंकाराचं काठिण्य तर कधीच उरून जात. सद्गुरु स्मरणामुळे काय होतं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ स्मरतेनी आदरे सभाय सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाच, विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ध्यानाच्या आड येणारी मुख्य गोष्ट म्हणजे विषयांचा आठव आणि ध्यानाला बसलेलं असल्यामुळे ते विषय काही भोगण्याची सोय नाही, त्यामुळे ते विषय भोगता येत नाहीत म्हणून इंद्रियांची होणारी कासाविषयी चुळबुळ. पण सद्गुरु स्मरणपूर्वक ध्यानाला प्रारंभ केल्यानंतर ते विषयांचा आठव विसरला जातो, इंद्रियांची चुळबुळ थांबते आणि ज्या मनाच्या आधाराने आपल्या इंद्रिय वृत्ती विषयांकडे धावत असतात आणि आपल्याला चंचल करून सोडत असतात ते मन स्तब्ध होतं, शांत होतं आणि भगवंताच्या चरणी लीन होतं. मनाला अंतर्मुख करण्यासाठी, विषयांपासून आत वळवण्यासाठी अजून एक उपाय आहे, तो म्हणजे वैराग्याचा अभ्यास. आपण सगळे परमार्थ करणारे आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे की परमार्थ करण्यासाठी वैराग्य आणि विवेक फार गरजेचं आहे. म्हणून ध्यानासाठी सुद्धा वैराग्यपूर्ण जीवनाची आवश्यकता आहे. वैराग्य म्हणजे तरी काय? आपली दृष्टी अंतर्मुख करणं, आपलं जे मन सतत बाहेर जात आहे ते आत वळवून बसणे. वैराग्य म्हणजे अनावश्यक विषयांचा त्याग. वैराग्य म्हणजे संयमित जीवन. आपण साधत आहोत तर आपल्यासाठी वैराग्य म्हणजे काय? आपली दिवसभराची कर्म, कोणतीही कर्म, ती अतिशय युक्तीने करायची. कोणत्या युक्तीने? तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ठरल्या वेळेला ठराविक वेळ ध्यानाला बसता आलं पाहिजे. मग अर्थातच त्यासाठी आधी म्हटलं तसं संयमित जीवन आणि अनावश्यक विषयांचा त्याग ओघानीच आला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? वैराग्याचे नि आधारे विषय दौडून बाहेरे शरीरे एकंदरे केले मन. अति जेवणाऱ्याला किंवा अजिबात न जेवणाऱ्याला, अति झोपणाऱ्याला किंवा जागरण करणाऱ्याला ध्यानाचा अभ्यास फारसा जमण्याची शक्यता नसते. म्हणून सर्व क्रियांना काही एक मोजमाप असावं. आहार विहार कर्म निद्रा यांना एक विशिष्ट परिमाण असावं, चौकट असावी. कारण तसं ते केलं तर आपल्याला ध्यानासाठी त्याचा फायदा होतो. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तो आत आत सुख वाढे, तेथे सहजची योगू घडे न अभ्यासिता. म्हणजे वैराग्याने जर आपण जीवन व्यतीत केलं तर सहज आपल्याला योग साध्य होईल असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. अशा प्रकारे सद्गुरु स्मरण आणि वैराग्याच्या आधाराने मन प्रसन्न शांत केल्यानंतर काय करायचं? तर स्वामी स्वरूपानंद जसं म्हणतात, साधू संतांचे करिता स्मरण, सद्भावे घेता तयांचे सद्भावे घेता मनोमय दर्शन लाभता तयांचे संनिधान सहजे मन प्रसन्न हो, त्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल आणि मग एकदा मन प्रसन्न झालं की ध्यानकाली ते आपलं शत्रू न राहता आपलं मित्र होईल, आपल्याला ध्यानासाठी सहाय्य करेल. पुढे काय करायचं तर प्रसन्न मन गगनी शिरता गगन रूप होते सर्वथा, त्या गगनाचा द्रष्टांनी ऐसे भाविता उन्मन अवस्था अनुभवाये. आणि मग ते आता आपलं मन प्रसन्न झालंय शांत झालंय मग करायचं काय तर ते मन चिदाकाश आकाशात स्थिर करायचं. आता ते चिदाकाशात कसं स्थिर करायचं आणि मग आपली ध्यानात म्हणजे ही पहिली पायरी आपण बघितलं की मन आपलं काठिण्य मनाचं घालवायचं मन प्रसन्न करायचं आणि त्याला मग चिदाकाशात न्यायचं. एकदा चिदाकाशात पोहोचल्यावर ते कसं स्थिर करायचं हे आता सद्भक्त गिरीश फाटक यांच्याकडून आपण ऐकूया. हरिओम तत्स.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करिती तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया. ध्यान प्रक्रियेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वरील ओव्या लिहिलेल्या आहेत. आपल्यासाठी हा ध्यानाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. हा ध्यानाचा अभ्यास आपल्या संप्रदायातील सर्व सद्गुरूंना अतिशय प्रिय होता. सद्गुरू गणेशनाथ म्हणत, तू प्राप्तीची चाड वाहासी आणि अभ्यासू दक्ष न राहासी कसं होणार. ज्या अभ्यासात स्वामी स्वरूपानंद तासनतास रंगून गेले, या ध्यानाच्या अभ्यासासाठी स्वामी माधवनाथ पहाटे सकाळी लवकर उठून तीन तीन तास बसत असत. ज्या अभ्यासासाठी स्वामी मकरंदनाथ म्हणतात की स्वामीजींचा अनुग्रह घेतल्यापासून मी एकही दिवस हे ध्यान चुकवलेलं नाही. ध्यानाच्या अभ्यासानेच कर्मयोगातील कर्मफलत्यागाची युक्तीचा देखील अनुभव आपल्याला थेट थोडा वेळ तरी येत असतो. हा ध्यानाचा अभ्यास आपल्या परमार्थाचा पाया आहे. सद्भक्त सुनीलकडून आपण आत्ताच ऐकलं की एक संयमित आणि वैराग्यपूर्ण जीवनाचा अंगीकार आता केलेला आहे. आता प्रत्यक्ष ध्यानाचा अभ्यास कसा करायचा हे आपण सद्गुरु कृपेने स्वामीजींनीच आपल्याला जो वेळोवेळी उपदेश केलेला आहे त्याच्या आधारे या अभ्यासाची उजळणी करायचा या निरूपण सेवेच्या निमित्ताने मी प्रयत्न करणार आहे. आता सर्व इंद्रिय आवरून म्हणजे डोळा बंद आणि पाहण्याची इच्छा देखील संपलेली आहे अशा वैराग्यपूर्ण पद्धतीने आपण बसलेले आहोत. कसं बसायचं? स्वामी स्वरूपानंदांचे एक शिष्य श्री गोडसे त्यांना ध्यानाची बैठक घालून आपण सोहम कसं करतो ते दाखवायला लागले. अंग खांदे मान आवळून ते बसलेले होते. स्वरूपानंद त्यांना म्हणाले की सोहमचा अभ्यास म्हणजे डोळे नाक कान अथवा इतर अवयव यांची कसरत करणं नाही. ध्यान करताना कुठलेही अंगविक्षेप नको. मान मस्तक पाठ सरळ अचल स्थिर शरीरावर कुठलाही ताण न घेता सहज ध्यानाला बसायचं आहे. सद्गुरूंचं स्मरण केल्यामुळे आपलं चित्त शुद्ध झालेलं आहे. अंतःकरण द्रवीभूत झालेलं आहे. सद्गुरू प्रेमामुळे आपल्याला सहजच त्यांनी केलेल्या उपदेशाचं स्मरण आपण करत आहोत. त्यांनी महावाक्याचा उपदेश आपल्याला केलेला आहे आणि या महावाक्याचं थोडा चिंतन करून आपण निश्चय करत आहोत की आता मनात कुठलाही विचार मी उठू देणार नाही. ध्यानाच्या वेळेत मी कुठल्याही विषयाचं चिंतन करणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला हे दीर्घ श्वसन सांगितलेलं आहे. प्रथम आपण समजून घेऊया हे दीर्घश्वसन करायचं कशासाठी. पूजनीय स्वामी माधवनाथ म्हणत असत की प्राण आणि विचार यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. प्राण आवरले की विचार आवरले जातात, विचार आवरले की चित्त स्थिर व्हायला मदत होते आणि अशा स्थिर शांत झालेल्या चित्तातच स्वरूपबोध प्राप्त होत असतो. ते म्हणत असत, बघा आपण रागावलो की आपले श्वास जलद होतात. मनात कामाचा क्रोधाचा भीतीचा विकार उत्पन्न झाला तर आपले श्वास जलद होतात. या पक्षी आपण जर प्राण आवरले तर सहजच विचारांचा वेग हा कमी होतो. तसंच हे दीर्घश्वसन करण्याचं अजून एक कारण आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्थूल इंद्रियातून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी. आपलं सर्व बाजूने बाह्य विषयातून फिरणारं मन युक्तीने एकवटण्याची दीर्घश्वसन ही युक्ती आहे. माणसाच्या ठिकाणी फार दृढतर असा देहाभिमान असतो. कितीही भोग भोगले तरी वासना संपत नाहीत. काही ऐकावं, काही पाहावं, काही खावं अशी वासना शेवटपर्यंत शिल्लक राहते. तसंच दुसऱ्या बाजूने मी कोणीतरी आहे, माझी विद्या, माझं वैभव, माझं धन अशा पद्धतीने मी थोर आहे असं उगाचच वाटत असतं. तसंच धन सुतदारा यांच्या ठिकाणी एक आसक्ती निर्माण झालेली असते. अशा विषयासक्त मनाला समजावं, यत दृष्टम तन्नष्टम. स्वरूपानंद म्हणतात, दिसते ते नाश पावते, नको तिथे अभिमान. उगाच अभिमान बाळगून या विषयांच्या ठिकाणी आसक्त होऊ नकोस. हे सर्व विषय नाश पावणारे आहेत. त्यामुळे दीर्घश्वसन हे स्थूल इंद्रियातून मन एकवटण्याची एक युक्ती आहे. हे दीर्घश्वसन कसं करायचं? माऊली सांगतात, सांडूनी दक्षिण वाम ताणा पान सम. दक्षिण म्हणजे उजवी आणि वाम म्हणजे डावी. केवळ उजव्या अथवा डाव्या नाकपुडीतून श्वास न घेता दोन्ही नाकपुड्यातून समप्रमाणात हा श्वास घ्यायचा आहे. जेवढा वेळ घेताना तेवढाच वेळ श्वास सोडताना. अनुग्रहाच्या वेळी स्वामीजींनी कंठातून हा दीर्घश्वास कसा घ्यायचा हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तसंच या श्वासाबरोबर चित्ताशी व्योमगामीय करती, चित्त चिदाकाशात न्यायचं आहे. हा श्वास नेमका कसा घ्यायचा हे गुरुमुखातूनच समजून घेणं इष्ट आहे. म्हणून आपण सोहम ध्यान पुस्तिकेमध्ये स्वामी मकरंदनाथांच्या शब्दातच हा श्वास कसा घ्यायचा ते आपण पाहूया. ते म्हणतात, श्वास घेताना व बाहेर सोडताना सारखाच वेळ असावा. श्वास घेताना सो आणि सोडताना हम या वर्णाचं आलंबन असावं. श्वास घेतल्यावर क्षण दोन क्षण तो सहज रोधून धरावा. श्वास छातीवर ताण पडेल इतका वेळ रोधून ठेवायचा नाही. पुढे स्वामीजी सांगतात, श्वास घेताना आपण म्हणजे जीव चैतन्य सो असं म्हणत परमात्म्याला भेटायला निघालो आहोत अशी कल्पना करायची. ज्या ठिकाणी दोन भुवया आणि नासिका एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी आपली म्हणजे जीवाची आणि परमात्म्याची भेट झाली आहे असा भाव ठेवायचा. योगाच्या परिभाषेत भ्रुकुटी मध्यापासून मस्तकापर्यंतच्या प्रदेशाला चिदाकाश किंवा मस्तकाकाश असं म्हणतात. तेथे क्षण दोन क्षण श्वास रोधून जीवाने आपण परमात्मा स्वरूप झालेलो आहोत अशी भावना करायची आणि नंतर मनाने हम म्हणत श्वास सोडत त्यावेळी परमात्मा स्वरूप होऊनच आपण आपल्या मूळ स्थानी नाभिकमलापाशी परत येत आहोत असा भाव ठेवायचा. पुढे स्वामीजी म्हणतात, असे पाच सात दीर्घश्वास घ्यावेत. यापेक्षा जास्त दीर्घश्वास नको. या दीर्घश्वसनाच्या बाबतीत आपली वय, प्रकृती, सवय हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, जेणेकरून फुफ्फुसावर ताण येईल आपल्याला दम लागेल इतका वेळ दीर्घश्वसन करता कमा नये. श्वास घेताना व सोडताना अन्य कोणताही विचार नसावा. श्वास, मन आणि सोहमभाव अत्यंत एकरूप करून टाकावेत. आणि आता चिदाकाशात आपण सोहमबोधासहित स्थिर झालेलो आहोत अशी कल्पना करावी. ज्ञानेश्वर महाराज ही कल्पना कशी करायची हे आपल्याला सांगतात. सहजे तिही संधी भेटी, जे भूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया. दोन भुवयांची अग्र आणि नासिकाग्र जेथे एकमेकांना मिळतात, ज्याला आज्ञाचक्र असं म्हणतात, तेथे पाठीमोरी दृष्टी करून पाहायचं. आपण द्रष्टा दृश्य गगन यावीण काही नुरावे भान. शब्दरहित परमात्म भावनेने आपण चिराकाशात थांबून राहिलेले आहोत. इथे आपल्याला स्वामीजी सांगतात की आता इथे विचारच उठू द्यायचा नाही. परंतु आपला अनुभव असा आहे की थोड्या वेळाने आपला सावधपणा कमी पडतो आणि आपल्या ठिकाणी विचार उठायला सुरुवात होते, कारण आपलं बुद्धीचं धैर्य कमी पडतं. का बरं हे विचार उठतात? स्वामीजींनी तर सांगितले, विचारच तुम्ही उठू देऊ नका. दोन ध्यानांच्या मधल्या काळात आपण काय करतो? जर सकाळी ध्यान आणि त्याच्यानंतर एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान एवढाच आपला परमार्थाचा संबंध येत असेल तर हमखास आपल्या ठिकाणी विचार उठणार, आपण देशाभरच राहणार. जर आपण आपल्याला दिलेल्या मध्यवर्ती संकल्पांचा स्वामीजी सांगतात तसा कसून अभ्यास करत असू, साक्षीत्वाचा अभ्यास करत असू, अंतर्मुख राहून सोहमचं कायम स्मरण करत असू, उचिते कर्मे आघवी तुझं आचरणी मजा अर्पावी परिचित्त रूपी न्यासावी आत्मरूपी असा प्रयत्न आपण करतो का? तू मन हे नीच करी माझ्या भगिनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते असा आपण प्रयत्न दिवसभर करतो का? त्याचं उत्तर हो असेल तर निश्चितपणे आपल्या ठिकाणी हे बुद्धीचं धैर्य वाढायला लागेल आणि हा सावधपणा देखील वाढायला लागेल. एवढं करून देखील साधकाच्या ठिकाणी जर विचार उठले तर स्वामीजी कृपाळूपणे सांगतात की तुम्ही वेगळेपणाने साक्षीत्वानी हे विचार सोडून द्यायला शिका. त्यालाच ज्ञानोबा सांगतात हे विचार आज्ञाचक्रापाशी उठतात आणि तुम्ही पाठीमोरी दिठी करून ते निरखा म्हणजे सोडून द्यायला शिका. स्वामीजी पुढे सांगतात की साधक हा विगतेच्छा भयक्रोधा असा झालेला नसल्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या ठिकाणी विचार उठायला लागतात. स्मृती अथवा आघातापासून हे विचार निर्माण होतात. आपण ध्यानाला बसलोय आणि त्याच वेळी नेमक्याच घरी भांड पडल्याचा आवाज आला तर आपण कशी प्रतिक्रिया देतो? स्वामीजी सांगतात प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण केंद्रात ध्यानाला बसलेलो आहोत आणि कोणाचा तरी मोबाईल फोन वाजतो, आपल्या मनात विचार येतो, एवढी निवेदनं करतो पण काही उपयोग नाही, प्रतिक्रिया सुरुवात होते. अशी कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण ध्यानाला बसलोय आणि क्रिकेटची मॅच टीव्हीवरती चालू आहे, आपल्या मनात विचार येतो की उठून क्रिकेटची मॅच पाहावी आणि आपण ध्यान सोडून क्रिकेटची मॅचेस बघायला बसतो. स्वामीजी सांगत असत की घरी मित्र आलाय असं ऐकल्याबरोबर ध्यानातून उठून लगेच मित्राला भेटायलाच जातो. सुरुवातीच्या काळात साधकाच्या ठिकाणी ध्यानातून उठायचं नाही हे धैर्य देखील नसतं. गुरुदेव रानड्यांची अशी गोष्ट सांगतात, त्यांना भेटायला भारताचे राष्ट्रपती आलेले होते आणि त्यावेळी ते ध्यानाला बसलेले होते. त्यांचा सेवक तिथे एक उभा होता, त्यांना गुरुदेवांची सवय माहीत होती. त्यांनी सांगितलं की गुरुदेवांना ध्यानातून उठवता येणार नाही, त्यांचं ध्यान होईपर्यंत तुम्हाला थांबायला लागेल. खरोखरच राष्ट्रपती त्यांचं ध्यान होईपर्यंत थांबून राहिलेले होते. राष्ट्रपतींची भेट झाल्यानंतर त्या सेवकांनी गुरुदेवांना विचारलं, माझं काही चुकलं का? गुरुदेव म्हणाले की तुझं काही चुकलं नाही, तू केलं तेच बरोबर. दी ड्युटी टुवर्ड्स द गॉड इज द फर्स्ट अँड द फॉरमोस्ट ड्युटी इन आवर लाईफ. इतके अनन्य साधारण महत्व ते ध्यानाच्या वेळेत सांभाळण्यासाठी देत असत. हळूहळू साधकाच्या बुद्धीला हे धैर्य देखील प्राप्त होतं आणि बाहेर काहीही घटना घडली तरी ध्यानातून उठायचंच नाही असा निश्चय तो करतो. पुढे पुढे साधकाच्या मनात अनेक स्वैर विचार त्याचा त्याला त्रास व्हायला लागतो, तात्कालिक घटनांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. हे स्वैर विचार म्हणजे आपण ध्यानात उठून ऑफिसचा काम करायला लागतो, आपण ध्यानामध्ये पुढच्या स्वयंपाकाचं नियोजन करायला लागतो, अशा प्रकारचं कुठल्याही विचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. ध्यान करत असताना विकारांचा त्रास आपल्याला व्हायला सुरुवात होते. स्वरूपानंद म्हणतात, षडरिपुनो कशाला खवळता मजवळ वेळोवेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खेळा खेटाळा. अशा प्रकारे साधक विकारांना देखील आवरायला शिकतो. पुढे स्वामीजी अजून महत्वाच्या सूचना देतात की ध्यानात खूप वाईट विचार येतात म्हणून नामस्मरण अथवा स्तोत्रपठण करायचं नाही, तसंच ध्यानात उत्तम विचारांचं चिंतन नको, निरूपणाची तयारी ध्यानात करायची नाही. अशा पद्धतीने प्रयत्न करत असताना देखील जरी आपण विचारात वाहवत गेलो तरी देखील आपल्याला कोणीतरी आठवण करून देतं की अरे तू ध्यानाला बसलेला आहेस. ही आठवण करून देणारे सद्गुरू असतात आणि त्यावेळी साहजिकच आपलं मन कृतज्ञतेने भरून होतं. एका विचारातून दुसरा विचार अशी विचारांची अखंड होणारी वीण या साक्षीत्वाच्या अभ्यासाने खंडित होते आणि दोन विचारांमधील अंतर निर्विचार अवस्था साधकाला
प्रत्ययाला यायला लागते आणि एक चिदाकाशात एका पोकळीचाच त्याला अनुभव येतो. आत्मा द्रष्टा दृश्य गगन यावीन काही नुरावे भान त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीवर रूपे. स्वामीजी सांगतात या दोन विचारांमधील निर्विचार अवस्थेस ध्यानामध्ये अत्यंत महत्व आहे. ही निर्विचार अवस्था साधकाने वाढवण्याचा प्रयत्न करावा. ही निर्विचार अवस्था जशी वाढेल तशी ज्ञान निर्विकल्प चैतन्याच्या अधिष्ठानावर विचार भासत होते ते निर्विकल्प चैतन्यच हळूहळू त्याच्या प्रत्ययाला यायला लागतं. गमागमस्यम गमनादिशून्यम चिद्रूप दीपम ते निरापहारम. या अवस्थेत दीर्घकाळ राहण्यासाठी साधक सद्गुरु कृपेने कंठातून सहजच उठळ असा श्वास घ्यायला शिकतो आणि त्याचं मन चिदाकाशात परत लीन होतं आणि त्यावेळी केवळ मी आहे त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे ह्याचा त्याला प्रत्यय यायला लागतो. ही अवस्था जशी दीर्घकाळ लांबते तसे सूक्ष्म त्रिगुण देखील नाहीसे होऊन दृश्याला स्वरूपबोधच प्राप्त होतो. आणि स्वामीजी म्हणतात सच्चिदानंद श्रीहरी दर्शन साधकाला होतं. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटूच फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सद्भक्त डॉक्टर प्रिया धर्माधिकारी यांच्याकडून आपण या ओळीवरील चिंतन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मन येथे मुद्दल जाए मग अहंभावाधिक के आहे. मौनी शरीरेची भूमी होये अनुभवितो. ज्ञानेश्वरी ज्ञानोबांनी जो ध्यानयोग सांगितलेला आहे तो आपण अभ्यासतो आहोत आणि या ध्यानाची पूर्वतयारी आणि ध्यानाची प्रक्रिया याचं अतिशय नेमकं विवेचन आपण आता ऐकलं. आता असं ध्यान करणाऱ्या साधकावर या साधनेचा काय परिणाम होतो ते ज्ञानोबा या ओव्यांमध्ये आपल्याला सांगतायत. स्वामी माधवनाथ ध्यानाची एक अतिशय सोपी व्याख्या सांगत असत. ते म्हणत ध्यान म्हणजे नो माइंड स्टेट. खरोखरच माणसाच्या जीवनात जर त्याला परमार्थात देखील जर कशाचा व्याप संताप सहन करायला लागत असेल तर तो म्हणजे त्याच्या मनाचा. अखंड विचारांचा प्रवाहच असणारं आपलं मन ही एक अतिशय चमत्कारिक अशी वस्तू आहे. कुठलाही एक विचार या मनामध्ये स्थिर राहणं कठीण. खरं तर सर्व काही अनुकूल असतानाही जर मन व्यग्र संतप्त त्रस्त असेल तर ते माणसाला दुःख भोगायला लावतं. अशा या चमत्कारिक मनाला ज्ञानोबा ज्याच्यावर ही संसाराची चित्र अखंड उमटत असतात अशा पटलाची किंवा स्क्रीनची उपमा देत आहेत. क्षणोक्षणी विषयांकडे धावणाऱ्या अत्यंत बहिर्मुख चंचल अशा मनाला आत वळवण्यासाठी अंतर्मुख करण्यासाठी किंबहुना त्या मनाचा नाशच करण्यासाठी जो अभ्यास सद्गुरू शिष्यांना करायला सांगतात तो अभ्यास म्हणजे अत्यंत नियमाने प्रेमाने आणि आवडीने करण्याची ध्यान साधना. अगदी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की एका ठिकाणी शांत स्थिर बसणं देखील आपल्याला कठीण जायला लागतं. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की प्रसिद्ध नर्तक गोपीकृष्ण आपल्या 10-12 विद्यार्थ्यांना नृत्य शिकवत होते आणि अर्धा पाऊण तास नृत्य शिकवल्यानंतर त्यांनी सगळ्या गटाला सांगितलं की आता 2 मिनिटं कोणतीही हालचाल न करता स्वस्थ शांत न बोलता उभं राहा. गंमत अशी की अवधी होता फक्त 2 मिनिटांचा पण कोणीही एका जागी शांत स्वस्थ उभं राहू शकलं नाही. कोणाला जांभळी आली, कोणी शिंक दिली, कोणी उभ्यानेच वाकून पाय खाजवले, ह्या झाल्या शारीरिक हालचाली. पण या 2 मिनिटात त्यांचं मन किती ठिकाणी भटकून आलं असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत. म्हणजे आपल्या स्थळी स्वस्थ स्वतःच्या ठिकाणी स्थित राहणं अवघड तर खरंच पण स्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहण्याची स्वस्थ राहण्याची कला सद्गुरू आपल्याला शिकवतात ती म्हणजे ही ध्यान साधना. आपण पाहिलं की ध्यानकाली साधक आपलं मन चिदाकाशामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी उठणाऱ्या विचारांकडे अलिप्ततेने आणि साक्षीत्वाने पाहण्याचा प्रयत्न साधक करत असतो. हा प्रयत्न जेव्हा दीर्घकाळ होतो तेव्हा उत्तम प्रकारचं साक्षीत्व साधकाला हळूहळू जमायला लागतं. यासाठी सद्गुरु कृपा आणि साधकांनी केलेले शर्थीचे प्रयत्न या दोन्हीची आवश्यकता असते. आणि मग जसं गिरीशदादांनी सांगितलं तसं साधकाच्या लक्षात यायला लागतं की एक वृत्ती उठली आणि पुढची वृत्ती म्हणजे विचार अजून उठलेला नाही. यामध्ये जी काही क्षणांची निर्विचार निस्तरंग अवस्था असते जिला अमान अवस्था असं म्हणतात त्या अवस्थेमध्ये राहण्याचा साधक प्रयत्न करतो. यालाच योगसूत्रामध्ये अभ्यास असं म्हटलेलं आहे. दीर्घकाळ नियमित असा अभ्यास करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी स्वामीजी असं सांगतात की ही अवस्था मिनिट दीड मिनिट किंवा 2 ते 3 मिनिट इतका देखील दीर्घकाळ टिकू शकते. आणि या वृत्तीशून्य विचाररहित अवस्थेमध्ये मनाचा आणि मनाच्या पाठोपाठ प्राणांचा देखील चिदाकाशामध्ये लय होतो. मन गगनरूप होऊन जातं. प्रसन्न मन गगनी रिघता गगनरूप होय सर्वथा त्या गगनाचा द्रष्टा मी ऐसे बाणता उन्मनावस्था प्राप्त होय. दृश्य अत्यंत सूक्ष्म असं गगन स्वामीजींनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात त्या गगनाहूनही सूक्ष्म असा आत्मा त्या गगनाचा द्रष्टा. या स्थितीमध्ये कुठलाही विचार नाही आणि साक्षीत्व राहण्यासाठी समोर कुठलीही वृत्ती नसल्यामुळे साक्षीत्व देखील आपोआप गळून पडतं आणि साधकाला उन्मनावस्था प्राप्त होते. या अवस्थेमध्ये जाणीव केवळ स्फुरण रूपाने राहते. उन्मनावस्थेचा अनुभव घेता घेता साधकाला चिदाकाशामध्ये आपल्या मूळ स्फुरणाचा प्रत्यय येतो. मी आत्मरूप आहे असं स्वरूपाचं भान होतं. आणि मग पतंजली महामुनी म्हणतात त्याप्रमाणे तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. द्रष्टा म्हणजे पाहणारा वेगळेपणाने न उरता आत्मरूपच होऊन जातो. यालाच स्वरूपस्थिती असं म्हणतात. जेव्हा साधक ध्यानाचा अभ्यास दीर्घकाळ करत असतो तेव्हा उन्मनावस्थेतून खाली येणारं मन हे देखील शांत तृप्त समाधानी आनंदी असं होऊन येतं. मनाची वक्रता कटुता चांचल्य हे हळूहळू कमी होतं. किंबहुना हे असं होतं आहे का नाही याकडे साधकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं असं सद्गुरू आपल्याला सांगतात. कारण मग सर्व व्यवहारही शांतीने आनंदाने असे व्हायला लागतात. असं क्षण क्षण लीन होत होत कित्येक वर्षांनी मनाचं मन पण संपतं. मनाचा नाशच होतो. आणि याच अवस्थेचं वर्णन ज्ञानोबा करता जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मध्ये प्रतिमा नाही. मनाचा लय झाला की ज्या मनपटलावर ज्या स्क्रीनवर ही संसार चित्र उमटत होती नाना वासना साधकाला त्रास देत होत्या ते पटलच फाटून जातं. संसार चित्र नष्ट होतं. जसं एखाद्या सरोवराचं पाणी आटून गेल्यानंतर त्यात पडलेली प्रतिबिंब आपोआप नाहीशी होतात तसं मानस सरोवरावर उठणाऱ्या ज्या नाना कल्पना नाना वासना आभास होते ते सर्व हे मानस सरोवर आटून गेल्यावर आपोआप नष्ट होतात. आणि मग काय होतं तैसे मन येथे मुद्दल जाये मग अहमभावादिक केळ आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मुळात मनच नष्ट झाल्यामुळे जी देहाच्या अंगानेच पुरणारी अहंता म्हणजे मी देह आहे असा जो विचार तो आपोआपच नाहीसा होतो. म्हणजे बाहेरचा अहम मी श्रीमंत आहे मी गरीब आहे मी सुष्ट दुष्ट आहे मी काळा गोरा आहे हे जे भाव साधकाने देहाचे मनाचे बुद्धीचे स्वतःवर आरोपित केलेले असतात ते भाव नाहीसे होऊन त्याला सोहम बोध होतो. म्हणजे या चराचरामध्ये भरून राहिलेला परमात्मा तो मीच आहे त्यापासून मी वेगळा नाही असा शरीरात असतानाच त्याला संपूर्ण अनुभव येतो. म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. ध्यानाची ही प्रक्रिया आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्याच मुखातून नित्य ऐकायला मिळते. ही कधी कधी आपल्याला क्लिष्ट वाटू शकते पण हे आपल्या सर्वांचं ध्येय आहे हे आपण कदापिही विसरता कामा नये. या स्वरूपस्थितीमध्ये अखंड रममाण होण्यासाठीच आपल्याला हा नरजन्म प्राप्त झालेला आहे. मग नरदेहाचं जे चरम लक्ष आहे ते सहजासहजी साध्य होणारं नसणारच. सुरुवातीला ध्यानाचा अभ्यास करताना जसं सुनीलदादांनी सांगितलं की डोळे मिटले की नको ते विचार येतात किंवा डोळे मिटल्यावर दिवसभरातली विसरलेली कामं आठवतात. आपली जी स्थिती नाहीये स्वामी माधवनाथांनी सुद्धा म्हटलंय की त्यांनी जेव्हा साधनेला सुरुवात केली तेव्हा पहिली 6-7 वर्ष त्यांनी म्हटलंय की माझं मन खूप त्रास देत असे, खूप व्याप करत असे. असं वाटायला लागलं की मन व्याप करतंय, आपल्याला कधीच ध्यान जमणं शक्य नाही. पण ते म्हणतात की मनाचा त्रास होतो म्हणून मी माझी जिद्द सोडली नाही. मी ठराविक वेळी नित्य नियमाने ध्यानाला बसतच राहिलो. खरोखर स्वामींनी इतक्या चिकाटीने या ध्येयाचा पाठपुरावा केला, त्याचा जणू ध्यासच घेतला, की त्या काळी त्यांचा संसार व्यवसाय सांभाळून 3:30 ते 7 अशी रोज ते ध्यानाची बैठक करत असत. म्हणूनच म्हटलंय की कोणी एखादा धैर्यवान पुरुष मनाची धावावरून अंतर्मुख होऊन बसतो, कारण मन आवरण्यासाठी असं चिकाटीने बसण्यासाठी बळ लागतं. खरोखरच आपण उदंड अभ्यास करायला हवा. दीर्घकाळ सातत्याने जिद्दीने साधना आपण करायला हवी. दीर्घकाळ म्हणजे किती काळ? तपांच्या भाषेत हा काळ मोजलेला आहे, 12 अधिक 12 अधिक 12, 36 वर्ष. 36 वर्ष हा आकडा ऐकल्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या मनात अरे बापरे असा एक शब्द उमटला असणार निश्चितच. पण स्वामीजी आपल्याला सांगतात की संसार नाही का आपण जिद्दीने चिकाटीने कितीही संकट आली तरी धैर्याने वर्षानुवर्ष करत, पैसे मिळवण्यासाठी आपल्या व्यवसायासाठी 10-10 12-12 तास मनुष्य कष्ट करतो. आपल्याला टीव्ही पाहायला वेळ आहे, वर्तमानपत्र वाचायला वेळ आहे, मित्रमैत्रिणींशी गप्पा गोष्टी करायला वेळ आहे, पण ध्यानासाठी मी कोण याचा शोध घेण्यासाठी फुरसत नाही असं का बरं व्हावं? ज्या जीवनाचं साफल्य आहे अशा साधनेसाठी रोज कट्टाने निग्रहाने वेळ काढायलाच हवा. किती वेळ काढायचा? स्वामीजी आपल्याला सांगतात की सकाळची ध्यानाची बैठक कमीत कमी 1.5 तासाची असायला हवी. स्वामी माधवनाथ म्हणत असत की मला साधक येऊन विचारतात की ध्यानात फार विचार येतात, तेव्हा मी त्यांना विचारतो किती वेळ ध्यानाला बसतोस, तर मला असं उत्तर मिळतं 12.5 मिनिटं. आणि मग ते म्हणायचे की ह्या 12.5 मिनिटात तुला मनाचं अमन, त्यानंतर उन्मन आणि मग स्वरूप स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे, हे कसं शक्य आहे? सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण दृढ संकल्पपूर्वक साधना केली तर ह्याच जीवनात आपल्याला आत्मदर्शनाचं हे ध्येय निश्चितपणे गाठता येईल. स्वामीजी आपल्याला नेहमी सांगतात की या ध्यान हे साध्य नसून साधन आहे, आणि या साधनेने मी सच्चिदानंद आहे या बोधावर आपल्याला जायचं आहे. ही गोष्ट कदापिही दुर्लक्षित होता कामा नये. म्हणून ध्यानाव्यतिरिक्तच्या काळात दैनंदिन जीवनात आपण हे अनुसंधान, हे साक्षीत्व, ही अलिप्तता टिकवण्याचा मनापासून आटोकाट प्रयत्न करायला हवा. ध्यानाव्यतिरिक्तच्या काळात सात्विक आहार विहाराची जोड आपण या साधनेला द्यायला हवी. आणि मग असा अभ्यास करता करता कर्म हे प्रकृतीकडून होत असून मी त्यापेक्षा वेगळा आहे असा हळूहळू अनुभव साधकाला यायला लागतो. मला असं वाटतं की नाथ संप्रदायाची ही अत्यंत अंतरंग अशी साधना अतिशय सूक्ष्म पद्धतीने समजावून देणारे सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत हे आपलं परमभाग्य आहे. या ध्यानामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यातले बारकावे हे समजून सांगायला स्वामीजी सतत तत्पर असतात. आता आपल्याला मात्र अतिशय दीर्घकाळ चिकाटीने साधना करून या ध्यान साधनेमध्ये खोल डूब द्यायला शिकलं पाहिजे. तशी सखोल साधना जिद्दीने आपल्या सर्वांकडून व्हावी अशी आज आपण स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया. हरिओम तत्सत.
अतिशय नेमका असा परिसंवाद आपण ऐकला. हा विषय, हा ध्यानाचा विषय, या ओव्या ह्या इतक्या नेमक्या अशा आहेत की ह्या ओव्यांचा प्रभाव आपल्या संप्रदायातले जे पुढचे सद्गुरू होते त्या सर्वांच्यावर पडलाच. आता निरूपणामध्ये आपण 2-4 ओव्या त्याच्यातल्या ऐकल्या खऱ्या म्हटलं तर, पण मला स्वामी स्वरूपानंदांनी ह्याच विषयाला धरून त्यांच्या पत्रमंजुषेमध्ये एक पत्र असं लिहिलंय ते फक्त मला वाचून दाखवावं असं वाटतं की त्यात हे सगळे आपण जे निरूपण ऐकली ती जणू एकदम एक व्हिटॅमिन टॅबलेट सारखी 6-7 ओव्यांच्यात आपल्याला अनुभवाला येतात. स्वामीजी असं म्हणतात, सांडूनी अभिमान स्थूलाचा
भाव जरी अंतराचा अभाव करूनी सर्वांचा गगन पाही स्थूल इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी जुडतर देहाभिमाना सोडू जाता सोडवेना अंतरी वळवून या मना गगन दावी द्रष्टा आत्मा दृश्य गगन आणिक काही नुरावे भान तया गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे तिये जाणीवे माझी मन सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य मग स्थूल सूक्ष्म आघवे पहावे ते हरिमयची स्वभावे ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय भुगावच्या शिबिरामध्ये आपण स्वामीजींनी आपल्याला या पत्रावरून अनुषंगिक साधना सुद्धा करून आपण या सर्व या भावाचा अनुभव घेतलेला आहे. याच्यानंतर मंडळातर्फे आपण पूजनीय स्वामीजींना आणि मातोश्री मधुराताईंना हार अर्पण करणार आहोत. सद्भक्त श्री मकरंद व सौभाग्यवती मेधा पेंडसे हार अर्पण करतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भक्तीचे आचार्य, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचे आचार्य, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे योगाचे आचार्य. अशा या योगाचे आचार्य अशा ज्ञानेश्वर महाराजांचा गौरव करणारा एक अभंग नामदेवरायांनी रचलेला आहे. तो अभंग आपण सद्भक्त सौ कुंदादेवी पानसे यांच्याकडनं ऐकणार आहोत.
योग्यांची माऊली अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप चैतन्याचा दीप दीप उजळला चैतन्याचा दीप दीप उजळला ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी श्रेष्ठ ज्ञान देवी श्रेष्ठ ज्ञान देवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी होवी अनुभवावी एक तरी होवी अनुभवावी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योग्यांची माऊली योग्यांची माऊली
एकदा भुगावच्या शिबिरामध्ये अशी एक सुंदर संध्याकाळ होती आणि पहिला दिवस होता आणि स्वामीजींनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी असं हे नाम विलक्षण समोर असून सांगायला सुरुवात केली आणि त्या खोल अशा भावपूर्ण नामानी बघता बघता सगळेजण कुठे बुडून गेले कळलं नाही आणि असं काही वातावरण तेव्हा जमून गेलं की नुसतं ते नाम सगळ्या त्या वातावरणात भरून राहिले असा काही एक विलक्षण अनुभव त्या दिवशी सगळ्यांना आला. नंतर मी स्वामीजींना म्हटलं स्वामीजी किती आज सुंदर वाटलो आज अगदी बुडून रंगून गेलो जो आम्ही. स्वामीजींनी एकदम माझे हात हातात घेतले आणि म्हणाले असं मला कोणी सांगितलं आनंद झाला की मला खरंच खूप बरं वाटतं की जे सगळं आपलं चालत आलेलं आहे त्याचा तुम्हाला अनुभव येतोय आणि मला खूप आनंद होतो. खरंच स्वामीजी आपल्याला इतके तळमळून आपल्याकडनं साधना करून घेत असतात की सर्व स्वरूप पत्रू मंजुषा ह्याच्यातला भाव आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहोत की त्यांच्याकडनं हे सर्व समजून घेतो आहोत. आपल्याला नित्य हे ऐकायला मिळत आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन परी गुरुपुत्रासी सोगम सोपान. स्वामीजी आपल्याला ह्या सोपानावर हात धरून वर नेत आहेत म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला खरंच असं वाटतं की अरे किती छान ही ज्ञानेश्वरी पण किती छान याचं कारण म्हणजे आपल्याला ती स्वामीजींच्या मुखातून ऐकायला मिळते म्हणून ती खूप छान आहे. मी आता स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला परत या अमृत रसामध्ये न्हावून घालावं.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रनीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। हरि हरि। तरी तुवा हे जे पार्था गीता शास्त्र लाधले आस्था ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो। गीता शास्त्राबद्दल तुला जी आस्था प्राप्त झालेली आहे त्या गीता शास्त्राबद्दल किंवा ते गीता शास्त्र तपोहीनाला सांगू नकोस। सर्वथा सांगावे ना हो, सर्वथैव त्याज्य असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अथवा तापसूही झाला तरी गुरु भक्ती जो दिला किंवा तापस तप करणारा आहे पण गुरु भक्तीच्या ठिकाणी जर ढिला असेल तो वेदी अंत्यजीव वाळीला तैसा वाळी। वेदांनी अंत्यजांचा जसा त्याग केला किंवा त्याग करायला सांगितलं तशा प्रकारे त्या तपस्व्याला देखील नको। ना तरी पुरोडाशू जैसा न घापे वृद्ध तरी वायसा। पुरोडाश म्हणजे यज्ञाचा प्रसाद हा जरी वृद्ध झाला तरी कावळा त्या कावळ्याला कधीही पुरोडाश घालू नकोस घालू नये। गीता नेदी तैसी तापसा गुरु भक्ती ही ना। तपस्वी आहे पण गुरु भक्ती ही नाहे त्याला ही गीता सांगू नको। का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परी आकर्णनी नाही चाड जरी तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होये कीर जगी परी या श्रवणालागी योग्य नोहे। मागच्या वेळेला काल आपले इथपर्यंत झालेलं होतं। तप करणारा आणि गुरुभक्त असा जरी असला तरी देखील श्रवणाच्या ठिकाणी ज्याला चाड नाही श्रवणाची ज्याला इच्छा नाही त्याला ही हा गीता धर्म सांगू नको। आपल्या ठिकाणी तप करणारे खरंच खूप चांगले लोक आणि आपल्या ठिकाणी राहून तप करणारे असे असतात त्यांचं जीवनही खूप चांगलं असतं शुद्ध असतं निर्मळ असतं सचोटीचं असतं। ते गुरुभक्त देखील असतात। सद्गुरूंचं नाव नुसतं निघालं तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं। तरी देखील श्रवणाच्या बाबत मात्र त्यांना अनास्था असते। काय आहे की श्रवण करत करत साधना करणारा साधक आणि श्रवण न करता साधना करणारा साधक याच्यात कालांतरांनी म्हणजे 20-25 वर्षांनी जमीन आणि आसमान एवढा फरक पडतो फार फरक पडतो। श्रवण ही अशाकरता महत्वाची गोष्ट आहे की आपल्या मनात येणारे जे विचार असतात तर ते बरोबरच आपल्याला नेहमी वाटतात आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्या मनात विचार येतात। आपल्या मनात उठणारे जे विचार असतात ते विचार आपल्याला नेहमीच प्रमाण असतात आणि ते सगळं खरंही वाटत असतं। साधनेबद्दल साधनेच्या अनुभवांबद्दल साधनेच्या आवश्यकतेबद्दल आपणच आपल्याशी ठरवणं हे श्रवण न घडणारा मनुष्य सतत करत असतो। त्याच्या परमार्थाच्या कल्पना देखील त्याच्या मनातूनच निर्माण झालेल्या असतात आणि श्रवण न केल्यामुळं त्या कधी साफ होत नाहीत. श्रवणाचा महिमा असा की श्रवणामुळं कल्पनांची साफसफाई होते. नको असलेल्या कल्पना वेळेवरच काढून टाकणं, सद्गुरु मुखातून श्रवण करणं आणि सद्गुरु मुखातून श्रवण करून त्यांना जसं अपेक्षित आहे तशा प्रकारे आपल्या मनामध्ये तशा प्रकारच्या कल्पना निर्माण होणं ही गरजेची गोष्ट आहे. सद्गुरु आणि शिष्य किंवा शास्त्र आणि साधक यांच्यामध्ये अशा करता अंतर पडतं की शास्त्राचं जे विश्व आहे त्या विश्वाबरोबर किंवा सद्गुरूंचं जे विश्व आहे भावनिक प्रातिभ भक्तीचं त्या विश्वाबरोबर शिष्य हा मॅचच होत नाही, त्याच्याशी तो जुळूनच घेत नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा तो आपल्या विश्वातून सगळं ऐकत असतो, आपल्या विश्वातून सगळं पाहत असतो. सद्गुरूंच्या विश्वात प्रवेश करण्यासाठी म्हणून सद्गुरूंबरोबर साधना करणं, सद्गुरूंचं श्रवण करणं या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या राहतात. आणि श्रवण देखील खूप एकतानं त्यांनी करावं. नव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं सांगितलेलं आहे. एकल अवधान म्हणजे वन पॉइंटेड अटेन्शन ही फार महत्वाची गोष्ट आहे. श्रवण करत असताना एकल अवधान वारंवार इकडं तिकडं जात राहतं, ध्यानासारखंच आहे. ध्यानात जसं निर्विचारता गाठणं हे फार कठीण, विचारांकडे साक्षीत्वानी पाहिल्याबरोबर वृत्ती गळून पडते, पण पुढच्या कोणत्या क्षणाला वृत्ती परत येते आणि आपण तिच्या मागे धावतो हे कळत नाही. हा जो वृत्तीचा प्रॉब्लेम आहे तो श्रवणाच्या वेळेला देखील राहतो, नामस्मरणाच्या वेळेला देखील राहतो. माळ हातात फिरत राहते आणि मन दाही दिशांना फिरत राहतं, हे नामस्मरणाच्या वेळेलाही होतं, स्तोत्र पठणाच्या वेळेला होतं. स्तोत्र पठणाच्या वेळेला स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि दोन चार श्लोक सावध होता आणि भीमरूपी कधीही संपून गेली कळलंही नाही. कुठल्याही गोष्टीचं रिच्युअल करणं ही हा आम्हाला प्रघातच जणू पडलेला आहे, त्याचं जणू कर्मकांडच करायचं. कर्मकांड केलं की कुठलाच ताण नसतो, तेवढ्या गोष्टी संपवल्या की झालं काम संपलं. आरत्यांना सुरुवात करायची, पाच आरत्या म्हणून घालीनं लोटांगण म्हणायचं, काही ताण नाही. पाठांतराप्रमाणे सगळं आपलं आपण चाललेलं आहे. हा वरकरणी जरी परमार्थ असला तरी देखील त्याच्यामध्ये जेव्हा लक्ष नाही तेव्हा त्याचा उपयोग होत नाही. म्हणून श्रवण देखील गुरुमुखातून असलेलं श्रवण ते फार एकताने त्यांनी करायला पाहिजे. हा जो श्रवणाचा अभ्यास आहे तो श्रवण करतानाच करावा. आता या क्षणाला चुकलं तर पुढच्या क्षणाला जमवावं, पण कोणत्याही परिस्थितीत भिंती उभ्या करू नयेत. मी अशी गोष्ट ऐकली की लाओत्से आपल्या झोपडीत बसून शिष्यांना सांगत असे, उपदेश करत असे, तेव्हा तो भिंतीकडे तोंड करून आणि शिष्याकडे पाठ करून बोलत असे. इतका महत्वाचा उपदेश आणि शिष्याकडे पाठ करून तो बोलत असे. त्याला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं, नाहीतरी तुम्ही भिंती उभ्या करताच, मी बोलत असताना किती विचारातून जाता, हे बरोबर आहे, हे असंच असायला पाहिजे, हे चूक आहे, हे असं कसं काय बोललंय, आणि मग त्या विचाराबरोबर तुम्ही वाहवत जाता. तुमच्या विचारांच्या भिंतीपेक्षा मला निदान एवढं तरी की मी भिंतीशी बोलतोय एवढं तरी समाधान मला पुष्कळ आहे. माझ्या मनात तरी विचार उठत नाही की हे कोण लोक ऐकतायत की ऐकत नाहीयेत. स्वामीजींची एक सवय होती की स्वामीजी कुठेही निरूपणाकरता फारसे बाहेर जात नसत, पण जेव्हा जायचे तेव्हा बरोबर एक 50 लोकांना घेऊन जायचे आणि म्हणायचे की माझ्या असे समोर बसा तुम्ही. कारण श्रोत्यांकडे पाहून यांना समजते का समजत नाहीये हेही कधी कधी वक्त्याला कळत नाही. तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होय किर जगी परिया श्रवणा लागी योग्यो नोहे मुक्ता फळ भलतैसे हो परी मुख नसे. मोती फार सुंदर आहे पण ओवण्यासाठी म्हणून जागा ठेवलेली नाहीये. तो गुणप्रवेश तेथ काही, त्या मोत्यामध्ये सूत्र प्रवेश कसं करणार, सूत त्या ठिकाणी ओणार कसं, सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे, तरी वृष्टी वाया जाये झाली तेथ. सागर गंभीर आहे खरा, पण सागरावर पडलेल्या वृष्टीचा उपयोग होत नाही हेही तेवढंच खरं आहे. भूमी घेण्यासाठी उत्सुक असते. आज बघा ना, आज असं वातावरण झालं तर की बहुतेक कोसळणार. आणि भूमीच काय, माझी अशी खात्री आहे की आपला कार्यक्रम असल्यामुळं केवळ आपल्याला वाटत होतं की येतोय की नाही, जरा धडधड जर आला तर काय होईल, पण आज कुठेतरी आपण सुखावलेले होतो. बहुतेक आला तर फार बरं होईल अशी उत्सुकता असते. आणि मग पावसाने यावं. आणि उद्या करता तुम्हाला सांगून ठेवतो की इथं पत्रे घातलेले आहेत, पाऊस जर सुरू झाला तरी या. पत्रे आहेत आणि आपण असेच बसू शकू. झाली या दिव्यांना सुवावे मग ते वाया धाडावे, इच्छा नसलेल्या लोकांसमोर बोलावं. स्वामीजी सांगायचे की तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला लोक आले आणि उठून जात होते. शेवटी दोन लोक राहिले, एक म्हणजे तुकाराम महाराज कीर्तन करणारे आणि अजून एक माणूस बसलेला होता. महाराज त्याच्या पाया पडायचेच बाकी होते की मोठ्या सहृदय अंतकरणाने तू माझं ऐकून घेण्यासाठी म्हणून थांबलास, तर तो म्हणाला तुमच्या पायाखाली सतरंजी तेवढी आहे बाजी, तेवढी सतरंजी घेतली की मी चाललो खरा. धाली या दिव्यांना सुवावे मग ते वाया धाडावे, जसं पोट भरलेलं आहे त्याला आग्रह करून वाढावं आणि मग त्याने टाकून उठावं. मी एका लग्नाला गेलो होतो तर माझ्या बरोबर एक व्यक्ती होती, तर मला तो असं म्हणत होता की इथं पुण्यात जेवायला काही मजा येत नाही, कोणाचं आपल्याकडे लक्ष नसतं काही नसतं. आणि माझ्याबरोबर असल्यामुळं त्यांनीही वाटीत मी गुलाबजामच घेतला नाही तर तो त्याने दोन गुलाबजाम घेतले म्हणे. मी म्हणलं अरे एवढेच बस म्हणे, एवढं आपल्याला पुरं आहे. आणि सगळं जेवण संपताना कोणाचं तरी त्याच्याकडे लक्ष गेलं आणि अरे तू इथं बसला असं म्हणून वाडग्यात गुलाबजाम घेऊन आले. नको 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 असं त्यांनी अगदी केलं आणि वाटी भरून गुलाबजाम घातले आणि त्याचा चेहरा एवढा खुलला. त्यांनी बघता बघता संपवले, परत घातले तर परत संपवले. पण जो तृप्त झालेला आहे त्याला वाढावं आणि त्यांनी टाकून उठावं. ते आरती कान करावे उदारपण, त्याच्याऐवजी भुकेल्याला कान न द्यावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुमचं जे उदारपण आहे ते खरोखर ज्यांची इच्छा आहे जेवायची त्यांना द्या ना, तसं श्रवणाची इच्छा असणाऱ्यालाच केवळ सांगावं. तो तप करणारा असला, तो गुरुभक्त असला, पण श्रवणाच्या वेळेला नाही आम्ही तृप्त होत, आम्हाला आता आम्ही खूप श्रवण केलं आतापर्यंत फार श्रवण झालं, आता आम्हाला श्रवणाची आवश्यकता नाही. श्रवणाची आवश्यकता नाही असं ज्याला वाटतं त्याचा परमार्थ स्टॅग्नंट झाला, तो थांबला आहे कुठेतरी. किंवा श्रवणाची आवश्यकता संपली हा अहंकार असू शकतो, याचा अर्थ तो स्वतःला ज्ञानी समजायला लागला, याचा अर्थ आता कोणाकडून ऐकण्याची गरज नाही असं तो समजायला लागला, जणू आपल्याला समजलंय असं तो समजायला लागला. म्हणून योग्य भल तैसे होतो परी चाड नसे तरी झणे वाणी वसे देसी हे तया. झणे हा शब्द असा आहे की तुला द्यावस वाटेल पण तू देऊ नको, असा झणे या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या बाबत योग्यता आहे पण चाड नाहीये ऐकण्याची, तर त्याला तुला द्यावस वाटेल पण तू देऊ नको. किती चांगले लोक असतात, पण परमार्थ करण्याची किंवा ऐकण्याची इच्छा नसते त्यांच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. रूपाचा सुजाणू डोळा वडवू ये काही परिमळा, रूप जाणणं हे ज्ञान डोळ्याच्या ठिकाणी आहे. डोळा जाणतो रूपवान, जिथं जिथं स्वरूप आहे तेथे डोळ्याला कळतं, पण तो सुवास घेण्याच्या बाबत अगदीच कुचकामी. वडवू ये काही परिमळा, तेथे जे माने ते फळा, तेथेची येगा म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती, परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावेची ते. शास्त्र श्रवणाच्या ठिकाणी जर अनासक्ती असा शब्द वापरलाय, याचा अर्थ श्रवणाच्या ठिकाणी आसक्ती असल्यासारखं जावं, आसक्त असावं. मला आठवतं की स्वामीजींकडं कोणत्या ओढीने आपण धावत पळत जात होतो, तेव्हा प्रवचनाची वेळ 9:30 होती बरं का, 9:30 ते 10:15, आणि तेव्हाचं पुणे शांत पुणे गजबजलेलं नव्हतं. आता 11 वाजता देखील सिग्नल काही ठिकाणी चालू असतात आणि प्रवचनाची वेळ 8:00 अथवा 9:00 असेल तर फार उशीर झाला असं वाटतं. याचं कारण आसक्ती नाही, श्रवणासक्ती असायला हवी. तशी श्रवणासक्ती जर असेल काही काही गोष्टीच्या बाबत आसक्ती असल्यासारखंच असावं परमार्थामध्ये. उदाहरणार्थ ध्यान, गुरुदेवांचं आता कोणी सांगितलं गुरुदेव ध्यानाला जायचे तर धुंदीत असल्यासारखे, कोणी जर मध्ये आला तर हाताने ढकलून ध्यानाच्या खोलीत जायचे, कधी एकदा जातो तिथं बसतो असं त्यांना व्हायचं. तसं श्रवणाचं आहे. स्वामीजी म्हणायचे की काल का नाही आला असं जर विचारलं तर काय आम्ही अगदी सगळं आवरलं होतं पण नेमके पाहुणे आले. अशा वेळेला स्वामीजी सांगायचे की त्यांना सांगायचं की बरं झालं आलात, हे पाणी घ्या आणि चला आमच्याबरोबर, आम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला चाललोय. तो तुमच्याकडे परत येणारच नाही, ज्ञानेश्वरीच्या वेळात तर नाहीच नाही, पण हे धैर्य दाखवायचं देखील भान नसतं, चला तुम्ही माझ्याबरोबर. आणि मग काय आपल्याला बोलायचं वगैरे ते ज्ञानेश्वरी ऐकल्यावर आपण बोलू, आम्ही तिथं नेहमी जात असतो. ना तरी तपभक्ती होऊन श्रवणी आरती, आथी ऐसी ही आयती देखसी जरी. आणि तप करणारा आहे, गुरुभक्त आहे, श्रवणाच्या ठिकाणी देखील अतिशय आतुर आहे, तत्पर आहे, तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता तया माते सामान्यता बोलेल. जो गीता शास्त्र निर्माण करणारा जो मी, असं भगवंत स्वतःला म्हणतात, आणि तो मी, मला परमात्मबोध असल्यामुळं तत्वत हे सर्व विश्व मीच निर्माण केलेलं आहे, मीच गोसावी मी समजता त्रैलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे जळे, समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी, मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या प्राणू चाले, अशा प्रकारे सकल लोकशास्त्रा असा मी आणि श्रीकृष्ण म्हणजे जे गुरु ते आणि आपण परमात्मा आहोत या भावनेत असणारे जे गुरु, तया माते सामान्यता बोलेल जो, त्याला म्हणजे मला असं भगवंत म्हणतात, सामान्य आहे अशा प्रकारे जो बोलतो, माझी अवहेलना करतो, नेहमी लक्षात घ्या की अवहेलना ही नेहमी घडतच असते। खरं म्हणजे व्यक्तीनी व्यक्तीची अवहेलना करणं म्हणजे त्याच्या आत असणाऱ्या परमात्म्याचा अपमान करणं। अवजानंती माम मूढा मानुषीन तनुमाश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम, असं जे भगवंत म्हणतात याचा अर्थ मी तुमची अवहेलना करणं, तुमच्या आत असणारा प्रभू न पाहता तुम्हाला कमी लेखणं, अशा प्रकारे कमी लेखणं, हे सर्वसाधारणपणाने घडतच असत। ध्यानाला बसतो, पश्यामि ते रूपम जनांतरस्थम म्हणतो, ओम तत्वम सोहम सहा म्हणतो, पण समोरच्याची अवहेलना करतो, त्याच्या आत प्रभू पाहता येत नाही। आणि तो मी गुरु असताना देखील तया माते सामान्यता बोलेल जो, माझ्या सज्जनेसी माते पै शून्याचे निहाते, एक आहती तया ते योग्य न म्हण, तयांची येरा घवी सामग्री ऐसी जाणावी, दिपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी, दिवा नाहीये, ठाण दिवा मात्र आहे पण ज्योत लागलेली नाहीये, तैसी तप भक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा, जो माझयाची का निंदा माझीची करी, जो जे माझे आहेत त्यांची तरी निंदा करतो किंवा माझी तरी निंदा करतो, या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपिया, तरी नको बापा या शास्त्रा आतळो देवो, काय बहु बोलो निंदका योग्य स्त्रष्ट्या ही सारिखा, गीता हे कवतिका लागी ही नेदी। या निंदकांबद्दल काय सांगायचं, कधी कधी निंदक फार मोठ्या योग्यतेचा असतो बर का। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा स्त्रष्ट्या ही सारिखा, निंदा करायला फार डोकं लागतं। मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका व्यक्तीची एक अडचण होती की त्याला सगळेजण कमी समजत असत, सगळेजण कमी समजायचे, त्याला काही समजतं असं कोणी मानायचंच नाही। तो एका फकीराला भेटला आणि फकीराला सांगितलं की वारंवार अवमान वारंवार अपमान होतो, जो भेटेल तो माझ्याशी चेष्टेनीच बोलतो, जणू सगळ्यांची चेष्टा करण्याचं मी साधन झालेलं आहे, मला फार वाईट वाटतं असं म्हणाला। फकीर म्हणाला की तू एक काम करून बघ की जो समोर असेल ना त्याला सूचना करायची, त्याचं काहीतरी चुकतंय सांगायचं आणि त्याला सूचना करायची। तो गाणं ऐकायला गेला आणि गायक उत्तम गात होता, गाणं झाल्यावर त्याने मुद्दाम भेट घेतली त्यांची आणि सांगितलं की दोन चार जागा तुमच्या चुकल्या आणि तुमच्याकडून मला हे अपेक्षा नव्हती, मला बरोबर नाही वाटलं। चावडीवर गेला, नेहमीप्रमाणे कोणीतरी काहीतरी त्याला बोललं कोणाच्या तरी पोशाखावरून तो कोणाला म्हटला की अरे एवढं तुला बोलायचं कळतं पण कपडे घालायची अक्कल नाही. आणि कोणाला काही बोलला थोड्याच दिवसात असं झालं की त्याला सगळे लोक घाबरायला लागले. हा जर आला आणि आपलं काहीतरी हा सांगायला लागला तर जरा दूरच राहा असं व्हायला लागलं. निंदक फार प्रभावी असतो. आणि अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे निगेटिव्हिटीवर फार विश्वास असतो. कोणी कोणाला सांगतं की असं असं चुकीचं घडलं चुकीचं घडलं खरंच यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं त्याच्यावर लवकर विश्वास बसतो. त्याच्याऐवजी जर असं सांगितलं की ते अमुक अमुक आहेत ना त्यांचं प्रवचन फार चांगलं माहिती येत आम्हाला. महाराज असं म्हणायचे की एक शेतकरी 6:30-7 वाजेपर्यंत आपली शेतीची कामं करायची. त्याला मूलबाळ नव्हतं बायको गेलेली होती आणि तो आपल्या झोपडीचं दार लावून घरात बसायचा. तर त्याच्याविषयी अशी वदंता होती की हा दारू पितो. अतिश्रम होतात आणि मग हा दारू पितो म्हणून लोकांमध्ये मिसळत नाही असंही त्याच्याबद्दल बोललं जात असे की हा खूप भक्त आहे आणि दार लावून तो नामस्मरण इत्यादी याच्यामध्ये रंगून जातो. महाराज असं म्हणायचे की जे वाईट बुद्धीचे लोक आहेत त्यांना पहिली वार्ता खरी वाटली आणि जे सज्जन होते त्यांचा दुसऱ्यावर विश्वास बसला. काय बहु बोलो निंदका योग्य. वेळ संपली. काय बहु बोलो निंदका योग्य स्रष्ट्या ही सारिखा गीता हे कवतिका लागी ही नेगी. कौतुकानी देखील अशा माणसाला गीता सांगू नको. आपण परवा ऐकलंच की कसे निंदक असतात म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा वरी गुरु भक्तीचा पुरा प्रासादू जो जाहला आणि श्रवण इच्छा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नाचा. एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. तपाचा तळी दाटोनी गाडोरा त्याचा तर पाया पाहिजे. वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जाहला त्या पायावर गुरुभक्तीचा प्रासाद बांधलेला पाहिजे. आणि श्रवणेच्छा त्याचा दारवंठा उंबरा सतत उघडा पाहिजे. श्रवणाची सतत इच्छा पाहिजे. वरी कोलशू चोखडा अनिंदा रत्नाचा आणि निंदारहित असं वर्तन त्याचं जणू कलश त्याच्या ठिकाणी पाहिजे. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यती भक्तिं मयी परां कृत्वा मामे वैशत्य संशयः. उद्या बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोपा बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी.
स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरी हरी
हरी। यानंतर पुढची निवेदन सद्भक्त गिरीशदादा कुलकर्णी करतील।
परगावच्या साधकांसाठी एक अतिशय आनंदाचं असं निवेदन आहे। येत्या शनिवारी म्हणजे 4 मेला सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत स्वामीजी या सर्व परगावच्या साधकांना भेटणार आहेत। त्यामुळं जे परगावचे साधक आहेत त्यांनी गणेशपुरम येथे शनिवारी 4 तारखेला उपस्थित राहावा। तसंच जे परगावचे साधक आहेत आणि ज्यांना काही वयोमानाप्रमाणे शारीरिक प्रकृतीच्या अडचणीमुळे यायला इथं जमत नाही, म्हणजे इथले जे उपस्थित आहेत हे साधक सोडून अशांसाठी मंडळाने ऑडिओ ब्रॉडकास्टिंगची सोय केलेली आहे। हे गुरु शिष्यांची गोठी इथपासून ते 3 मार्चला प्रकाशित झालेला दिपे दीपू लावला हा ग्रंथ, असे सगळे ग्रंथ आपल्या मंडळाने इथं विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेले आहेत। साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा। उद्या सायंकाळी 7 ते 8:30 या वेळेत इथे असाच विशेष कार्यक्रम होणार आहे, ज्ञान योग याच्यावर आधारित। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सद्भक्ताचो अपर्णा पंकज करवंदे करणार आहे। आपल्याला माहिती रोज सकाळी 6:15 बासरी वादन होत असतं, आपण उद्या 6:15 या बासरी वादनाच्या वेळेपासून इथं उपस्थित राहूयात। हरिओम तत्सत। निवेदन।